भारती पुणे, सविता मुस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्री तुकाराम महाराजांच्या पालख्या आपल्या पुढील मुक्कामासाठी आज सकाळी मार्गस्थ झाल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर मुक्कामासाठी जात असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटाचा अवघड मानला जाणारा टप्पा पार करून सासवडच्या मुक्कामी जाईल. या वारीत कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष दिंडीत राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी केवळ 1 रुपयात विमा काढता येतो, मात्र सामान्य सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचं दिसून येत आहे. सामान्य सेवा केंद्रांना म्हणजे सीएससी केंद्रांना प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क निर्धारित करण्यात आलं आहे, मात्र या केंद्रांकडून 200 ते 250 रुपये प्रति शेतकरी शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. अशा केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागानं दिला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी आणि कृषी दिनाच्या औचित्यानं देण्यात येणारा यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार पुण्यातील राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर भाग्यश्री प्रसाद पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. आधुनिक फुलशेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक स्टार्टअप्सनी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. स्वरनिलाद या संस्थेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या गंगाधर स्वरोत्सवाच्या 10व्या वर्षाचं औचित्य साधत युवरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा कलाकारांच्या सादरीकरणाद्वारे गायन वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगम युवरंग या विशेष कार्यक्रमामध्ये रसिकांनी अनुभवला. यावेळी रागिणी देवळे, सुरंजन जायभाये, मैत्रेयी भोसले, अनिरुद्ध ऐथल, सोहम गोराणे, षड्ज घोडखिंडी तसंच राधिका करंदीकर यांनी कलाविष्कार सादर केले. पुणे छावणी परिषदेतील नागरी सुविधा पुरवणाऱ्या त्याचबरोबर भाडेतत्वावरील स्थावर मालमत्ता पुणे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असली तरी छावणी परिषदेच्या हद्दीतील भारत सरकारच्या नावावर अथवा मालकीच्या असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता मात्र छावणी परिषदेकडे कायम ठेवण्याचे स्पष्ट निर्देश संरक्षण मालमत्ता विषयक महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांनी याबद्दलचे आदेश विभागातील सर्व छावणी परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. पुणे शहरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत 6 रुग्णांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. पुण्यातील एरंडवणे भागातील 28 वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचं तपासणी अहवालात दिसून आलं असून आणखी एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे. रोगनिदान झालेल्या रुग्णांनी देशात किंवा परदेशात प्रवास केलेला नसल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.